आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचं देशांतर्गत उत्पादन गेल्या 10 वर्षात 105% वाढीच्या दरानं दुप्पट. अवैध ऑनलाईन गेमिंगशी संबंधित 357 संकेतस्थळं बंद. कांद्याच्या निर्यातीवरचं 20% शुल्क 1 एप्रिलपासून मागे. मतदारसंघांची पुनर्रचना करताना लोकसंख्या हा एकमेव निकष असू नये नवीन पटनायक. यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार छत्तीसगडचे हिंदी कवी आणि लेखक विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर. आणि जिम्नॅस्टिक्समध्ये भारताच्या प्रणती नायकला एफआयजी विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक. भारताचं देशांतर्गत उत्पादन गेल्या 10 वर्षात 105% वाढीच्या दरानं दुप्पट झालं आहे. देशाचा जीडीपी 2015 2.1 ट्रिलियन डॉलरवरून 2025 4.3 ट्रिलियन डॉलर इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ही आकडेवारी जाहीर केली आहे. अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपाननंतर जीडीपीच्या बाबतीत भारत आता जगातला 5वा सर्वात मोठा देश बनला आहे. भारत लवकरच जपानलाही मागे टाकेल असा अंदाज आहे. अवैध ऑनलाईन गेमिंगशी संबंधित 357 संकेतस्थळं वस्तू आणि सेवाकर विभागाच्या गुप्तचर यंत्रणेनं डीजीजीआयनं बंद केली आहेत. यातले 4 कोटी रुपये आणि 2000 बँक खातीही गोठवल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. याशिवाय काही संकेतस्थळांवर आढळलेल्या यूपीआय आयडीशी जोडलेली 392 बँक खातीही गोठवली असून या खात्यांमधले 122 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. ऑनलाईन गेमिंग उद्योगात देशातील आणि परदेशातील चालकांचा समावेश आहे अशा 700 संस्थांची चौकशी डीजीजीआय करत आहे. अशा संस्थांनी नोंदणी न केल्याचं किंवा आपलं करपात्र उत्पन्न दडवून जीएसटी चुकवल्याचं निदर्शनाला आलं आहे. दरम्यान आपलं वैयक्तिक आर्थिक नुकसान टाळण्यासाठी लोकांनी सावध रहावं आणि ऑनलाईन मनी गेमिंगमध्ये सहभागी होऊ नये असा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. कांद्याच्या निर्यातीवर असलेलं 20% शुल्क केंद्र सरकारनं 1 एप्रिलपासून मागे घेतलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि ग्राहकांनाही परवडणाऱ्या किमतीत कांदा मिळू शकेल असं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं म्हटलं आहे. बाजारपेठेत रब्बी पिकांची चांगली आवक अपेक्षित असल्याने किरकोळ किमतीत घट झाली आहे. रब्बी हंगामात कांद्यासह अन्य पिकांचंही मुबलक उत्पादन झाल्यामुळे येत्या काही महिन्यात बाजारभाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे. देशात पुरेसा कांदा उपलब्ध व्हावा यासाठी 13 सप्टेंबर 2024 कांद्यावर 20% निर्यात शुल्क लागू करण्यात आलं होतं. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंबंधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी बोलावलेली संयुक्त कृती समितीची बैठक काल चेन्नईत झाली. 1971 जनगणनेवर आधारित मतदारसंघांची रचना आणखी 25 वर्षांसाठी कायम ठेवावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली. ही मागणी करणारं संयुक्त निवेदन संसदेच्या चालू अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. मतदारसंघांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया पारदर्शी आणि सर्व राज्य सरकारं राजकीय पक्ष आणि संबंधितांशी विचारविनिमय करूनच पुढे न्यावीत असा ठराव बैठकीत मंजूर झाला. दरम्यान मतदारसंघांची पुनर्रचना करताना लोकसंख्या हा एकमेव निकष असू नये तसंच यावर तपशीलवार चर्चा आणि विचारविनिमय करूनच पुढे गेलं पाहिजे असं ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी म्हटलं आहे. पुनर्रचनेला विरोध नाही तर पुनर्रचना न्याय्य व्हावी अशी आपली मागणी असल्याचं या बैठकीत स्टॅलिन यांनी सांगितलं. पुनर्रचना करताना देशाच्या विविधतेचं संरक्षण झालं पाहिजे अशी भूमिका केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मांडली. कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही अशा प्रकारे पुनर्रचना करण्यात यावी अशी मागणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस जगमोहन रेड्डी यांनी केली. तामिळनाडूतले सध्याचे प्रश्न सोडवता येत नसल्यामुळे मुख्यमंत्री स्टॅलिन हे केवळ नाटक करत असल्याचा आरोप तामिळनाडू भाजपाचे अध्यक्ष के अण्णामलाई यांनी केला आहे. राजकीय पक्षांसोबत सर्व पातळीवर बैठका सुरू आहेत असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. देशभरातील 4123 निवडणूक नोंदणी अधिकारी ईआरओ त्यांच्या विधानसभा मतदारसंघांमधील कोणत्याही प्रलंबित मतदान केंद्र पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी सर्वपक्षीय बैठका घेत आहेत. सर्व 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व 788 जिल्हा निवडणूक अधिकारी आणि 36 मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाही कोणत्याही प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी अशा बैठका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या सक्रिय सहभागानं सुरू झालेल्या या बैठका 31 मार्चपर्यंत पूर्ण होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. छत्तीसगडमधले प्रसिद्ध हिंदी कवी आणि लेखक विनोद कुमार शुक्ल यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. काल नवी दिल्लीत ही घोषणा करण्यात आली. त्यांच्या 50 पेक्षा जास्त वर्षांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांनी कथा, कविता, बालसाहित्य अशा वेगवेगळ्या साहित्यात आपला ठसा उमटवला. नौकर की कमीज, खिलेगा तो देखेंगे आणि दिवार में एक खिडकी रहती थी या त्यांच्या कादंबऱ्या आधुनिक हिंदी साहित्यातल्या सर्वोत्कृष्ट कलाकृती मानल्या जातात. मणिपूरमध्ये शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्याकरता तिथल्या लोकांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं आवाहन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं आहे. गवई यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं एक शिष्टमंडळ काल हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दौऱ्यावर गेलं होतं. गवई यांच्यासह न्यायमूर्ती विक्रमनाथ, एम एम सुंदरेश आणि के व्ही विश्वनाथन यांनी चुराचांदपूर जिल्ह्यातल्या मदत छावणीला भेट दिली. जम्मू काश्मीरमध्ये नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते आज जम्मूच्या अभिनव थिएटरमध्ये तावी फिल्मोत्सवाचं उद्घाटन होत आहे. चित्रपट निर्माते, कलाकार आणि सर्जनशील व्यावसायिकांच्या प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी जम्मू काश्मीर सिने असोसिएशननं हा लघुपट महोत्सव आयोजित केला आहे. गाझामध्ये खान युनिस इथे इस्रायली हवाई हल्ल्यात हमासचे राजकीय नेते सलाह अल बर्दाविल ठार झाले. हमास आणि पॅलेस्टिनी माध्यमांच्या वृत्तानुसार दक्षिण गाझा पट्टीतील बर्दाविल इथे हा हल्ला झाला. यामध्ये त्यांच्या पत्नीसह त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान काल सकाळपासून विविध ठिकाणी झालेल्या इस्रायली हल्ल्यात 32 पॅलेस्टिनी ठार झाले. अमेरिकेतल्या न्यू मेक्सिकोमध्ये लास क्रुसेस इथल्या उद्यानात दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 3 जण ठार तर 15 जण जखमी झाले. गोळीबारात मरण पावलेले तिघेही 20 वर्षांखालील युवक होते. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल T20 क्रिकेटच्या काल रात्री कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर झालेल्या उद्घाटन सामन्यात आरसीबीनं कोलकाता नाईट रायडर्स केकेआरचा 7 गडी राखून पराभव केला. केकेआर संघानं निर्धारित 20 षटकात 8 बाद 174 धावा केल्या. जिम्नॅस्टिक्समध्ये भारताच्या प्रणती नायकनं तुर्कीतील अंताल्या इथं झालेल्या फेडरेशन इंटरनॅशनल डी जिम्नॅस्टिक FIG विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या अंतिम सामन्यात कांस्य पदक जिंकलं आणि सरासरी 13.417 गुण मिळवत विश्वचषक स्पर्धांमध्ये आपलं स्थान पहिल्यांदाच निश्चित केलं. प्रणतीने आशियाई अजिंक्यपद पदक 2 वेळा जिंकलं आहे. अमेरिकेच्या जयला हँगनं 13.667 गुणांसह सुवर्णपदक पटकावलं तर अमेरिकेच्याच क्लेअर पीसनं 13.567 गुणांसह रौप्यपदक पटकावलं. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025च्या तिसऱ्या दिवशी काल नवी दिल्लीत झालेल्या नेमबाजी स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरनं सुवर्णपदक पटकावलं तर 10 मीटर रायफल नेमबाजीतील SH1 प्रकारात स्वरूपसोबत कविन केनगाळकरनं रौप्यपदक मिळवलं. ऑलिम्पिक पदक विजेता सुजांत कदमसह प्रेमकुमार आले, आरती पाटील यांनीही रौप्यपदक मिळवलं. महिला भालाफेकीत महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधवला सुवर्णपदक मिळालं. पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रणव देसाई आणि महिलांच्या थाळीफेक प्रकारात अक्कुताई उलभागट यांनी सुवर्णपदक मिळवलं. 400 मीटर धावण्याच्या प्रकारात नाशिकच्या दिलीप गावित यांना सुवर्णपदक मिळालं. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 4 सुवर्णपदकांसह 4 रौप्यपदकं पटकावली. काल दिवसअखेर तामिळनाडू 19 सुवर्णपदकांसह पदक तालिकेत आघाडीवर असून हरियाणा राज्यानं 14 सुवर्ण, राजस्थाननं 11 आणि उत्तर प्रदेशनं 10 सुवर्णपदकांची कमाई केली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचं देशांतर्गत उत्पादन गेल्या 10 वर्षात 105% वाढीच्या दरानं दुप्पट. अवैध ऑनलाईन गेमिंगशी संबंधित 357 संकेतस्थळं बंद. कांद्याच्या निर्यातीवरचं 20% शुल्क 1 एप्रिलपासून मागे. मतदारसंघाची पुनर्रचना करताना लोकसंख्या हा एकमेव निकष असू नये, नवीन पटनायक. यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार छत्तीसगडचे हिंदी कवी आणि लेखक विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर. आणि जिम्नॅस्टिक्समध्ये भारताच्या प्रणती नायकला FIG विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.